विविध भारती पुणे, दीपा भंडारे सादर करत आहे पुणे वृत्तांत. देशातील कचरा वेचकांना सामाजिक आणि आर्थिक सन्मान मिळावा आणि त्यांचं जीवनमान उंचावं, त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं केंद्र सरकार नमस्ते योजना राबवत आहे. याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली आहे. या योजनेद्वारे कचरा वेचकांना अधिकृत नोंदणी आणि सामाजिक सुरक्षा योजनेचे फायदे मिळतील. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळामार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुण्यात महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान राबवलं जात आहे. यामध्ये सहभागासाठी 66 जणांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी केल्याची माहिती महापालिकेचे क्षयरोग अधिकारी डॉ प्रशांत बोथे यांनी दिली. पुणे महापालिका हद्दीत गेल्या वर्षी 7,981 नवीन क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. 2025 पूर्वी क्षयरोगाचं उच्चाटन करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे जास्तीत जास्त संशयित रुग्णांची तपासणी करून क्षयरुग्ण निदान करणं आणि नियमित उपचारांबाबत पाठपुरावा करून त्यांना पूर्णपणे बरं करण्याचं काम केलं जात आहे. पुणे जिल्हा परिषदेतील 25 विद्यार्थी नासाला तर 40 विद्यार्थी इस्रोला भेट देणार आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्तीचा विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषदेनं हा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांची निवड आयुकाच्या सहकार्यानं निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. चालू आर्थिक वर्षाचे अखेरचे 3 दिवस सुट्टीचे असले तरीही पुणे मंडळातील महावितरणची सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र या सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणनं घेतला आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना चालू तसंच थकीत वीज बिल मुदतीत भरता यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं महावितरणनं म्हटलं आहे. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात असून वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी ग्राहकांना थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क जीएसटीसह भरावं लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या पुढाकारानं पुण्यात उद्यापासून 3 दिवसांचा नाट्यसंगीत महोत्सव आयोजित केला आहे. या विनाशुल्क महोत्सवाचं उद्घाटन सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, ज्येष्ठ संगीत नाट्यकर्मी सुरेश साखवळकर आणि ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी आणि रविवारी भरतनाट्य मंदिरात तर सोमवारी तळेगाव दाभाडे इथल्या कलापिनी नाट्यगृहात होणाऱ्या या महोत्सवात अनेक नामवंत नाट्यसंगीत गायक कलाकार सहभागी होणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्या 30 एप्रिलपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर दौंड सोलापूर, कोल्हापूर पुणे कोल्हापूर, पुणे हरंगुल पुणे या साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मालमत्ता कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांची दखल राज्य सरकारनं घेतली आहे. महानगरपालिकेला राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 467 मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचा येत्या सोमवारी लिलाव करण्यात येणार आहे. यापैकी 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांनी एकूण रकमेच्या 50% थकबाकी जमा केल्यास त्यांची मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळून सीलमुक्त करण्यात येईल असं कर संकलन विभागानं कळवलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि साई संस्कार संस्था यांनी महापालिका परिसरातील मतिमंद आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं आहे. उपायुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत नितीन खरात, संस्कार फलके, देविदास पारधी, प्रथमेश जाधव यांनी दृष्टीहीनांच्या धावण्याच्या शर्यतीत यश संपादन केलं. सॉफ्टबॉल थ्रो प्रकारात यश कदम यानं तर 50 मीटर धावणे प्रकारात अर्णव बोरुडे यानं प्रथम क्रमांक पटकावला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39° तर किमान तापमान 18.4° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमानात फारसा फरक संभवत नाही. उद्या आकाश निरभ्र असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.